पौलाचे तिमथ्याला पहिले पत्र अध्याय एक. देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून माझा खरा विश्वासपुत्र तिमथ्य याला देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा दया व शांती असू. मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती केली. त्यावेळी तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका असे मी तुला सांगितले होते. ते आताही सांगतो. शुद्ध अंतःकरणातील चांगल्या विवेकभावनातील व निष्कपट विश्वासातील प्रीती असणे हा आज्ञेचा हेतू आहे. या सोडून किती एक लोक व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात ते व ज्याविषयी ते खात्रीने सांगतात ते त्यास समजत नाही. नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे हे आपल्याला कळते. तोही हे समजतो की नियमशास्त्र धार्मिकांसाठी केलेले नाही तर अधर्मी व अनिवार, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्य हत्या करणारे, जारकर्मी, पुमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे. धन्यवादी देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपलेली आहे तिला हे अनुसरून आहे. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानितो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व उपद्रव देणारा होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी अविश्वासामुळे न समजून ते केले म्हणून मजवर दया झाली. ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी जनांना तारावयास जगात आला हे वचन विश्वसनीय व सर्वार्थ स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याचवर विश्वास ठेवणार त्यास उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या मजविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी एतदर्थ मजवर दया झाली. जो सनातन राजा, अविनाशी, अदृश्य असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुगासो. आमेन. माझ्या पुत्रा तिमथ्या, तुझविषयी पूर्वीच झालेल्या संदेशाप्रमाणे ही आज्ञा मी तुला सांगून ठेवितो की तू त्यांच्याद्वारेच सुयुद्ध कर, विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी दारू फुटले. त्यात हुमनाय व अलेक्झांड्र हे आहे, त्यास मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे.